नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो: आणीबाणीच्या रुपान संविधानाची हत्या जाल्ली हो इतिहास नवे पिळगेक कळचे खातीर ताचो फुडारात अभ्यासक्रमात आसपाव करपाचो विचार आसा अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां. तारवट्यांची पेन्शन येवजण कायमस्वरुपी करतले अशें मुखेलमंत्र्यांनी सांगलें. पारदर्शकता, बेगोबेग सेवा आणि डिजिटल माध्यमांचो उपेग करून नागरिकांक तंत्रज्ञानाच्या आधारान सेवा दिल्ल्या खातीर आयटी मंत्री रोहन खंवटे हांणी गोंय म्हायती आणि तंत्रज्ञान खात्यात काम करपी कर्मचाऱ्यांची तुस्त केल्या. भारतीय अंतरिक्ष यात्री शुभांशु शुक्लाक आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष केंद्राचेर व्हरपी एक्झिओम 4 मोहिमेचे आयज अमेरिकेतल्या फ्लोरिडाच्या कॅनडी स्पेस सेंटरातल्यान यशस्वी प्रक्षेपण झाले. आता पुराय खबरो: 50 वर्सां आदी देशाचेर आणीबाणी लादून संविधानाची हत्या जाल्ली हो इतिहास आताच्या भुरग्यांक कळपाची गरज आसा अशें मत मुखेलमंत्री सावंत हांणी उक्तायले. हो इतिहास नवे पिळगेक कळचे खातीर ताचो महाविद्यालयीन अभ्यासक्रमात आसपाव करपाचो विचार आसा अशें तांणी सांगले. मडगांवच्या कारे महाविद्यालयात आयज संविधान हत्या दिसाची कार्यावळ जाली. ह्या वेळार डॉ सावंत हांणी सांगले, आणीबाणी वेळार नागरिकांचे मुळावे हक्क काढून घेतिल्ले, लोकांक सत्ताधाऱ्या आड उलोवपाची मेकळीक नाशिल्ली, ताचे सयत विरोधी फुडाऱ्यांकूय अटक करताले, प्रसार माध्यमांचेर बंदी हाडिल्ली. ही आणीबाणी 21 म्हयन्या मेरेन लागू आशिल्ली आनी ह्या काळात कायद्या प्रमाण कांयच जायनाशिल्ले, गोंयाकूय हाचो फटको बसलो अशें तांणी सांगले. आपल्या बापायचोय आणीबाणी विरोधातल्या लढ्यात आसपाव आशिल्लो अशेंय तांणी सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचो संविधानाचेर पुराय विश्वास आसून संविधानाक घातक अशी कसलीच घडणूक भाजप फुडाऱ्याकडल्यान आनी सरकाराकडल्यान जावप शक्य ना अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळां. गोयच्या तारवट्यांक पेन्शनचो लाव भाजपा सरकारच्या कार्यकाळात मेळ्ळो. ही येवजण मनोहर पर्रीकर मुखेलमंत्री आसतना तयार केल्ली. ही येवजण आतां कायमस्वरुपी करतले अशी म्हायती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिली. आयज मडगांवच्या रवींद्र भवनांत घडून हाडिल्ल्या तारवटी दीस कार्यावळींत तांणी ही घोशणा केली. गोवन सिमन असोसिएशन ऑफ इंडिया हे संस्थे वतीन ही कार्यावळ घडून हाडिल्ली. ह्या वेळार तारवाटी आशिल्ले आदले मुखेलमंत्री चर्चिल आलेमांव आनी हेर म्हालगड्या तारवाट्यांचो मुखेलमंत्र्यान सस्तुकी भोवमान केलो. ह्या वेळार उलयतना डॉ सावंत हांणी सांगले, तारवटी हो गोंयचो म्हत्वाचो घटक जावन आसा. तारवटी दीस इतले व्हड प्रमाणांत मनोवपी गोंय हे एकूच राज्य जावन आसा. गोंयच्या तारवट्यांक सुमार 150 वर्सांचो इतिहास आसा. निळी अर्थवेवस्था घटमूट जावचे खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी फुडाकार घेवन वेगवेगळ्यो येवजण्यो चालीक लायल्यात अशें सांगून गोंयच्या तारवट्यांचे प्रश्न सरकार सुटावे करतले अशें तांणी सांगले. तारवटी जावप्या कुशळटाय मेळचे खातीर राज्यात 2 संस्थांनी कोर्स उपलब्ध आसात, ताचो फायदो गोंयच्या तरणाट्यांनी घेवचो. हे मॅरिटायम संबंधीत कोर्स नोकरी उपलब्ध करून घेवपाक फायद्याचे आसात. हेची माहिती तारवट्यांच्या संस्थेन तरणाट्या मेरेन पावोवची अशी मागणी तांणी ह्या वेळार केली. काँग्रेसीन लागू केल्ले आणीबाणी लागून संविधानाची हत्या जाल्या. लोकशायेची तत्वां झुगारून काँग्रेस पक्षान स्वतःच्या सुवार्था खातीर सत्तेचे राजकारण केले. तशेंच आणीबाणीच्या काळात जुल्मी राजवट लागून ह्या सरकारा आड आवाज उठोवपी सुमार 1,10,000 लोकांक कादयेंत घाले असो आरोप भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आनी खासदार अरुण सिंग हांणी पणजेंत घेतिल्ल्या पत्रकार परिशदेंत केलो. ह्या वेळार तांणी सांगले,
संविधान की धज्जियां उड़ाकर जेल में ठूसा लोगों की यातनाएं देने का काम किया और यह कहा कि किसी को जो मीसा में बंदी कर रहे हैं तो उनको कोई ट्रायल नहीं होगा, सीधे जेल, 21 महीने जेल. कई ऐसे लोग हैं जिनके माता जी पिता जी गुजर गए फिर भी उनको जेल से नहीं छोड़ा. और दूसरी तरफ एक तरफ तो संविधान का संशोधन कांग्रेस पार्टी ने किया अपने लाभ के लिए, किया स्वयं के लाभ के लिए, दूसरी तरफ देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी हैं कि संशोधन जीएसटी.
हे पत्रकार परिशदेक राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे हाजीर आशिल्ले. मजगती गोंय भाजपा वतीन आयज पणजे इन्स्टिट्यूट मेनेंजीस ब्रागांजा सभाघरात संविधान हत्या दीस पाळ्ळो. आणीबाणीच्या काळाची झळ गोंयाक लेगीत लागली अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां. तेन्नाची प्रधानमंत्री इंदिरा गांधीन लोकांचे मुळावे हक्क काढून घेतले अशें तांणी मुखार म्हळां. आणीबाणीचो देशाचेर जाल्लो परिणाम आयच्या तरणाट्यांक कळचो म्हूण भाजपा वतीन आयज संविधान हत्या दीस पाळटात अशें गोंय भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक हांणी म्हळां. ह्या वेळार आणीबाणीच्या काळात कादयेंत गेल्ले राजेंद्र बखले आनी आनंद ओटवणेकार हांचो मुखेलमंत्र्यांच्या हस्तुकी भोवमान केलो. तशेंच इमर्जन्सी डायरी ह्या पुस्तकाचें विमोचन जालें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेल्यो खबरो. भारतीय अंतरिक्ष यात्री शुभांशी शुक्लाक आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष केंद्राचेर व्हरपी एक्झिओम 4 मोहिमेचे आयज अमेरिकेतल्या फ्लोरिडाच्या कॅनडी स्पेस सेंटरातल्यान यशस्वी प्रक्षेपण झाले. कॅप्टन शुक्ला हो अंतरिक्षात वचपी दुसरो भारतीय अंतरिक्ष यात्री. ताचे पयली विंग कमांडर राकेश शर्मा हाणें 1984 सोवियत मोहिमेचो एक भाग म्हूण अंतरिक्षात भोवंडी केल्ली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हाणी शुभांशू शुक्लाचे एक्झिओम 4 मोहिमेन भारतीय अंतरिक्ष मळार मैलाचो फातर घाला आनी हे मोहिमेचो पुराय राष्ट्र अभिमान बाळगता अशें सांगला. मजगती केंद्रीय अंतरिक्ष राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग हाणी शुभांशू शुक्लाक परबी दितना सांगले.
Is no longer a follower, it is actually an equal partner. And let me also put it on record that Shubhanshu Shukla, the Indian member of the crew, is going to be the most crucial component of this entire mission, which is going to last about 2 weeks or so, because he's the pilot and he's going to perform 7 exclusive experiments which have been designed by India, which have been, the kits have been provided by India.
सरकारान चालीक लायिल्ल्या गोवा ऑनलाईन ह्या डिजिटल सेवेन जून 2025 मेरेन 30% चड खात्यातल्या 9.34 लाखा वयर वेगवेगळ्या अर्जांचेर प्रक्रिया केल्या आनी सुमार 200% चड सेवा डिजिटल केल्ल्या कारणान आतां नागरिकांक प्रमाणपत्रां आनी परवान्या खातीर ऑनलायन अर्ज करपाक मेळटात. जाका लागून प्रत्यक्ष कार्यालयांनी वचून कागदपत्र सादर करपाचो वेळ वाचला. पारदर्शकता, बेगोबेग सेवा आणि डिजिटल माध्यमाचा उपयोग करून नागरिकांक तंत्रज्ञानाच्या आधारान सेवा दिल्या खातीर आयटी मंत्री रोहन खंवटे हाणी ह्या खात्यात काम करपी कर्मचाऱ्यांची तुस्त केल्या. 9.54 लाख अर्जांपैकी 9.34 लाख अर्जांचेर प्रक्रिया करून लोकांक बरी सेवा दिवपाक गोवा ऑनलायन पोर्टल यशस्वी थारला अशें मंत्री रोहन खंवटे हाणी ह्या वेळार म्हणला. शिक्षण खात्यान सरकारी मुळाव्या शाळांतली इयत्ता पयली आणि तिसरीच्या विद्यार्थ्यांक शाळेचो घणबेस आणि रेनकोट विकत घेवपा खातीर 1100 रुपया इतलो निधी सरळ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करपाची प्रक्रिया सुरू केल्या. रेनकोट विकत घेवपाक 500 रुपया आणि घणबेस विकत घेवपाक 600 रुपया बँक खात्यांनी घालतले. रेनकोट आणि घणबेस पुरवण हे योजनेखाला हो निधी दितले. हे पैसे सरळ लाभार्थ्यांच्या खात्यात पावचे खातीर ही प्रक्रिया पहिलीच फावट शिक्षण खात्यान सुरू केल्या अशी माहिती शिक्षण संचालक शैलेश झिंगडे हाणी दिली. हे योजनेचो 9200 विद्यार्थ्यांक लाव मेळटलो. भाग शिक्षण अधिकारी आणि शाळांचे मुख्याध्यापक हांकां 15 जुलै मेरेन निधी वाटपाची प्रक्रिया पुराय करपाचे निर्देश सरकारान दिल्यात. आंतरराष्ट्रीय ड्रग्ज विरोधी दिसाचेर आयोजित कार्यावळीत पोलीस अधीक्षक सुनीता सावंत हाणी विद्यार्थ्यांक घुवळे वखदाच्या व्यसनाचेर जागरूक रावन योग्य मार्गदर्शन घेवपाचो सल्लो दिलो. पणजे आणि लागसारच्या शाळांतल्या कनिष्ठ रेडक्रॉस आणि यूथ रेडक्रॉस वांगडी विद्यार्थ्यांक संबोधित करतना सावंत हाणी सांगले, विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारातल्या बेकायदेशीर वावराची जाणविकाय करून हे धोके पयस करपा खातीर पालकांक आणि जापसालदार व्यक्तींक कळोवचे. ही कार्यावळ इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या गोंय फाट्यान आयोजित केल्ली. प्रसार भारती वेस्ट झोनात आकाशवाणी आणि दूरदर्शन केंद्रा खातीर टेक्निकल इंटर्न्स पदा खातीर अर्ज मागयता. 66 जाग्या खातीर भरती जातली. 1 वर्साचो कंत्राट आसतलो आणि मानधन 25,000 रुपया आसतले. इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, सिव्हील, टेलिकम्युनिकेशन आदी शाखेतल्या 65% गुणांनी बीई एमई केल्ले फ्रेश ग्रॅज्युएट्स आवेदन .prasarbharti.org ह्या संकेतथळार अर्ज करूंक शकतात. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 5 दिसांत मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोयात हलको ते मध्यम पाऊस पडपाची शक्यताय उक्तायला. तशेंच वारे वराक 30-40 किलोमीटर वेगान व्हांवतले देखून नुस्तेमारांनी खोल दर्यात वचचे न्ही अशें खात्यान कळीत केला. हॉकी इंडिया मास्टर कप सर्तीची पहिली आणि दुसरी सेमीफायनल मॅच आज चेन्नईत जाता. पहिले मॅचीत तामिळनाडू आणि चंदीगड आणि दुसरे सेमीफायनल मॅचीत ओडिसा महाराष्ट्र पंगडा आड खेळटले. आता खबरो सोपोवच्या पयली परतून एक फावट मुखेल खबरो. आणीबाणीच्या रुपान संविधानाची हत्या जाल्ली हो इतिहास नवे पिळगेक कळचे खातीर ताचो फुडारात अभ्यासक्रमात आसपाव करपाचो विचार आसा अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हाणी म्हळा. तारवट्यांची पेन्शन येवजण कायमस्वरुपी करतले अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले. भारतीय अंतरिक्ष यात्री शुभांशु शुक्लाक अंतरिक्ष केंद्राचेर व्हरपी एक्झिओम 4 मोहिमेचे आयज अमेरिकेतल्या फ्लोरिडाच्या केनेडी स्पेस सेंटरातल्यान यशस्वी प्रक्षेपण झाले. इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आमचे मुखावेले प्रादेशिक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 7:25 मिनटांचेर. नमस्कार.